विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात गुइलेन-बॅरे सिंड्रोम आजाराचं निदान झालेल्या 64 वर्षीय महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. या महिलेचं निधन न्यूमोनियानं झालं असल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ राजेंद्र बाबळे यांनी सांगितलं. शहरामध्ये या आजाराचे 13 रुग्ण आढळले असून 6 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत तर 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे आणि परिसरात जीबी सिंड्रोमची बाधा झालेले आतापर्यंत 73 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 47 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे. यातील काही रुग्णांचे लघवी आणि रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये कंपायलोबॅक्टर जेजुनी या जीवाणू आणि नोरोव्हायरस या विषाणूमुळे दुर्मिळ जीबीएससी बाधा झाल्याचं आता उघड झालं आहे. या दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. याचबरोबर या दोन्हींची लक्षणंही पोटदुखी, उलट्या आणि जुलाब ही आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि उघड्यावरील कोणतंही अन्न खाऊ नये, तसंच पाणी उकळून प्यावं असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. पुण्यात 30 जानेवारी रोजी होणारं विश्व मराठी संमेलन शासनातर्फे आयोजित असलं तरी ते तितकंच पुणेकरांचं देखील आहे. त्यामुळे पुणेकरांनी त्यात सहभाग घ्यावा असं आवाहन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केलं. सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत या संमेलनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. मराठी भाषा सातासमुद्रापार नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्येष्ठ लेखकाला साहित्यभूषण पुरस्कार देण्याचं निश्चित करण्यात आलं असून या पुरस्काराचा पहिला मान मधुमंगेश कर्णिक यांना देण्यात येणार आहे. युवा लेखक, कलाकार आणि कवी यांच्या दृष्टीनं देखील कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे अशी माहिती सामंत यांनी दिली. फर्ग्युसन महाविद्यालयात आज मतदार जागृती दिन साजरा करण्यात आला. लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. महाविद्यालयाच्या परिसरात जनजागृती करण्यासाठी प्रबोधन फेरी काढण्यात आली. प्रजासत्ताक दिनानिमित्त घरीदारी वाहनांसाठी घेतले जाणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्ततः रस्त्यावर कचऱ्यात पडून त्यांचा अवमान होऊ नये म्हणून भारत फ्लॅग फाउंडेशननं पुढाकार घेतला आहे. असे ध्वज भारत फ्लॅग फाउंडेशन मुरुडकर झेंडेवाले पासोड्या मारुती मंदिरासमोर बुधवारपेठ इथं जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त डिजिटल साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. विकिपीडियावर मराठी साहित्य वाचणाऱ्यांची संख्या वाढायला हवी अशी अपेक्षा या साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या साहित्यिकांकडून व्यक्त करण्यात आली. पुणे महापालिका शहराच्या प्रवेशद्वारांवर अत्याधुनिक वातानुकूलित 7 व्हीआयपी स्वच्छतागृह उभारणार आहे. त्यासाठी महापालिकेनं प्रस्ताव मागवले आहेत. एका स्वच्छतागृहासाठी 50 लाख रुपये खर्च येणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे मेट्रोचं ट्रान्झिट कार्ड पहिल्या 5,000 प्रवाशांसाठी 20 रुपयात उपलब्ध होणार आहे. या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार 10% आणि शनिवार रविवार 30% सवलत मिळणार आहे अशी माहिती पुणे मेट्रो प्रशासनानं दिली आहे. द अॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्या पुढाकारानं एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे भूमी अभिलेख संचालक डॉ सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आलं. 27 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात पुण्यासह कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश आणि देशातील अनेक रोपवाटिका व्यावसायिकांनी भाग घेतला आहे. पहिल्या खो खो विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपदाची अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या विजयी संघातील खेळाडूंचं पुण्यात आगमन झाल्यानंतर फेरीद्वारे जोरदार स्वागत करण्यात आलं. आमदार हेमंत रासने यांनी पुरुष संघाचा कर्णधार प्रतीक वाईकर, खेळाडू सुयश गरगटे, आदित्य गणपुले, पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षिका प्राची वाईकर यांचा सत्कार करत अभिनंदन केलं. खो खो विश्वचषक मिळाल्यामुळे या खेळाला वलय आणि भवितव्य प्राप्त झालं आहे, तसंच महाराष्ट्र शासन खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं. अनेक राज्य महाराष्ट्र शासनाचं अनुकरण करत असून भविष्यात हा खेळ अधिक वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा खो खो विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार प्रतीक वाईकर आणि प्रियांका इंगळे यांनी आज पुण्यात व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं या दोघांचा सत्कार अध्यक्ष सुमित भावे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी आपलं मनोगत व्यक्त केलं. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.